आता सविस्तर बातम्या. राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी राखीव ठेवलेल्या विधेयकांवर 3 महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा असे निर्देश काल सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांच्याकडून 10 प्रलंबित विधेयकांना मान्यता रोखण्याचा निर्णय रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती महादेवन यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत. या कालावधीपेक्षा अधिक विलंब होत असल्यास संबंधित राज्याला त्याची वैध कारणे दिली पाहिजेत असंही खंडपीठानं म्हटलं आहे. निर्धारित काळात कारवाई न केल्यास राज्यांना न्यायालयांमध्ये जाण्याचा तसंच रिट मँडमस म्हणजेच कायदेशीर कर्तव्याला बाध्य करणारा आदेश मागण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. याविषयीचा सविस्तर निर्णय काल न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंबेडकर जयंतीनिमित्त हरियाणाला भेट देणार आहेत. सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. हिसार इथं पंतप्रधान एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. त्यानंतर यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पाच्या 800 मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज युनिटची ते पायाभरणी करतील. शेवटच्या टप्प्यापर्यंत वीज पोहोचवण्याचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट असून या प्रदेशातील पायाभूत सुविधांना यामुळे चालना मिळणार आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे 1070 कोटी रुपये किमतीच्या 14.5 किलोमीटर रेवाडी बाह्य वळण मार्गाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होईल. यामुळे दिल्ली ते नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे 1 तासाने कमी होईल आणि प्रदेशातील उद्योगांना चालना मिळेल. पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या काही भागात वक्फशी संबंधित हिंसाचारात 3 जण ठार झाले आणि 18 पोलीस कर्मचारी जखमी झाले. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या सुती समरेशगंज जलंगी लालगोला आणि धुलियान इथं काल हिंसाचार उसळला. कायद्याला विरोध करताना अनेक ठिकाणी घरं दुकानं सरकारी मालमत्ता आणि पोलीस वाहनं जाळण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन चर्चा केली. राज्यातली परिस्थिती तणावपूर्ण असली तरीही नियंत्रणात असल्याचं महासंचालकांनी सांगितलं. यामध्ये 150 लोकांना अटक करण्यात आली असून स्थानिक पातळीवर सीमा सुरक्षा दलाची मदत घेत असल्याचंही महासंचालकांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या विनंतीनुसार अतिरिक्त 5 तुकड्या तैनात करण्यात आल्याचं केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांकडून संपूर्ण देशाला जगाला प्रेरणा मिळत आहे. त्यांना केवळ महाराष्ट्रपुरतं मर्यादित ठेवू नका असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त काल शहा यांनी रायगडावर महाराजांना आदरांजली वाहिली त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनाचं निष्ठापूर्वक पालन करत आहे आणि भारताला जगासाठी आशेचा किरण बनवण्याच्या उद्देशानं अथक प्रयत्न करत आहे असं शहा यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर संध्याकाळी शहा मुंबईत गुजराती साप्ताहिक चित्रलेखाच्या 75व्या स्थापन दिन सोहळ्याला उपस्थित होते. चित्रलेखाचा 75 वर्षांचा प्रवास गुजराती साहित्य समाज जीवनशैली आणि गुजरात आणि देशासमोरील समस्यांचा आरसा असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईत 1 मे ते 4 मे 2025 दरम्यान होणाऱ्या वेव्स परिषदेच्या पूर्वसंध्येला आयोजित रेझोनेट द ईडीएम चॅलेंजसाठी सर्वोत्कृष्ट 10 स्पर्धकांची नावं काल माहिती प्रसारण मंत्रालयानं भारतीय संगीत उद्योग संस्थेच्या सहयोगानं जाहीर केली. यामध्ये राज्यातल्या 7 स्पर्धकांचा समावेश आहे. हे स्पर्धक आता वेव्सच्या जागतिक मंचावर आपली कला सादर करतील. इलेक्ट्रॉनिक संगीत निर्मिती आणि डीजे या क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन आणि पाठबळ देणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम बंगालमध्ये रोज व्हॅली पॉन्झी घोटाळ्यामुळे नुकसान झालेल्या लाखो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मालमत्ता विल्हेवाट समितीचे अध्यक्ष डी के सेठ यांना 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी सुपूर्द केला आहे. या पैशांमुळे घोटाळ्यातील 7.5 लाख बाधित व्यक्तींना पैशांची परतफेड करता येईल। या समितीकडे 31 लाखांहून अधिक दावे दाखल करण्यात आले आहेत। पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि त्रिपुरामध्ये सक्तवसुली संचालनालयाकडून आर्थिक अफरातफर प्रतिबंध कायद्याअंतर्गत रोज व्हॅली ग्रुप विरुद्ध 5 वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी केली जाते आहे। अमेरिकेनं नव्यानं जाहीर केलेल्या करांमध्ये स्मार्टफोन आणि संगणक यांना सवलत देण्याची घोषणा केली आहे। अमेरिकेच्या जकात आणि सीमा सुरक्षा विभागानं दिलेल्या सूचनांनुसार अमेरिकेत आयात होणाऱ्या या दोन्ही वस्तूंसाठी बहुतेक देशांसह चीनला देखील अतिरिक्त करातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याचा फायदा सेमीकंडक्टर, सोलर सेल आणि मेमरी कार्डसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि घटक यांना होणार आहे। आफ्रिका खंडातील देश आणि भारत यांच्या दरम्यान बहुस्तरीय सागरी सरावाला आजपासून टांझानियामध्ये प्रारंभ होणार आहे। 6 दिवस हा सराव सुरू राहील। सर्वसाधारण प्रादेशिक सागरी आव्हानांवर सहकार्यातून उपाय विकसित करण्याचा उद्देश यामागे आहे। भारतीय नौदलाची जहाजं आयएनएस चेन्नई, आयएनएस केसरी आणि आयएनएस सुनयना या सरावात सहभागी होणार आहेत। सुदानमधून अर्बेतर मसलित लोकांना नामशेष करण्यासाठी तिथल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेसना मदत केल्याचा आरोप संयुक्त अरब अमिरातीनं फेटाळून लावला आहे। सुदानच्या सशस्त्र दलांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर अमिरातीवर हा आरोप केला आहे। सुदानमध्ये गेल्या 2 वर्षांपासून सुदान लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस दरम्यान सुरू असलेल्या यादवी युद्धात आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू झाला तर 25 कोटी लोक बेघर झाले आहेत। या युद्धातील बंडखोरांना आपण मदत करत नाही, उलट संयुक्त राष्ट्रांना सहकार्य करत चाड आणि दक्षिण सुदानमध्ये लक्षावधी डॉलर्सची मदत आणि रुग्णालये उभारून दिली असल्याचं युएईनं म्हटलं आहे। झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात जराईकेला पोलीस स्थानकाअंतर्गत सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान कोब्रा आणि झारखंड जगवार दलाचे 2 जवान गंभीर जखमी झाले आहेत। कोब्रा बटालियन, सीआरओएफ, झारखंड जगवार आणि चाईबासा पोलीस दलाचे संयुक्त शोध अभियान अद्याप सुरू आहे। दरम्यान लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस दलानं केलेल्या दुसऱ्या शोध मोहिमेत माओवादी संघटनेच्या 2 सबझोनल कमांडरसह 6 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त कुमार गौरव यांनी माध्यमांना ही माहिती दिली। अमेरिकेत फ्लोरिडा इथं तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात संयुक्त मिश्र सांघिक स्पर्धेत ज्योती सुरेखा वेण्णम आणि ऋषभ यादव या जोडीनं सुवर्णपदकाला गवसणी घातली। काल रात्री झालेल्या या सामन्यात चिनी तैपेईच्या जोडीला 153-151 गुणांनी त्यांनी पराभूत केलं। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लखनौ इथं झालेला सामना सुपर जायंट्स संघानं 6 गडी राखून जिंकला। विजयासाठीचं 181 धावांचं लक्ष्य पार करताना जायंट्स संघानं 20 षटकात 4 गडी बाद 186 धावा केल्या। हैदराबाद इथं पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं 245 धावांचं लक्ष्य 18 षटकं आणि 3 चेंडूत 8 गडी राखून गाठलं आणि पंजाब किंग्जवर विजय मिळवला। अभिषेक शर्मा 55 चेंडूत 141 धावा करून सामनावीर ठरला। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। राज्यपाल शिफारसीत विधेयकांवर राष्ट्रपतींनी 3 महिन्यांच्या कालावधीत निर्णय घ्यावेत, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश। पंतप्रधान उद्या हरियाणात हिसार ते अयोध्या विमानसेवेचा प्रारंभ करणार। रोज व्हॅली पॉन्झी घोटाळ्यातल्या गुंतवणूकदारांना दिलासा, अर्थमंत्रालयाकडून 500 कोटी रुपयांहून अधिक निधी। अमेरिकेद्वारे नव्या करांमधून स्मार्टफोन संगणकांना सवलत आणि तिरंदाजी विश्वकरंडकाच्या पहिल्या टप्प्यात मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।